केवडा स्क्रूपाइन। केवडा ही पँडॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पँडॅनस ॲडोरेटिसिमस असे आहे। या वनस्पतीच्या सुवासिक कणसाला सामान्यपणे केवडा म्हणतात। हे कणीस नरफुलांचा फुलोरा असतो। या वनस्पतीचा प्रसार निसर्गत भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल तसेच म्यानमार, अंदमान बेटे इत्यादी प्रदेशात झाला आहे। ही वनस्पती शोभिवंत फुलोऱ्यांसाठी आणि सुगंधासाठी बागेतही लावतात। केवड्याचे नागमोडी झुडूप सुमारे 3 मीटर उंच वाढते। अनेक वायवीमुळे अर्थात हवेतीलमुळे व जाड आधारमुळे यांनी याचे खोड उभे सावरून धरलेले असते। फांद्या जाडजूड व पाने टोकाकडे गर्दीने येतात। पाने साधी समुद्रवर्णी हिरव्या रंगाची 90 ते 150 सेंटीमीटर लांब खडगाकृती एकांतरित टोकदार वरून गुळगुळीत व खालून फिकट असतात। या चिवट पानांच्या कडा व मध्यशिरा काटेरी असतात। फुले एकलिंगी असतात। नरफुलांची छदकणिशे 25 ते 50 सेंटीमीटर लांब असून त्यात अनेक बिनदेठाची दंडाकार 5 ते 10 सेंटीमीटर लांब व लहान कणिशे असतात। त्या प्रत्येकावर एक लांब व शेपटीसारखा सुवासिक पांढरा किंवा पिवळा महाछद असतो। मादी फुलांचे छदकणीश एकटे व सुमारे 5 सेंटीमीटर व्यासाचे असते व त्यापासून पिवळट किंवा लालसर लहान फणसासारखे बोथट काट्यांचे संयुक्त आणि काष्ठमय फळ बनते। केवड्याची नवीन लागवड खोडाच्या अर्थात जमिनीवरच्या व खालच्या आडव्या फांद्यांनी करतात। 3-4 वर्षांनी केवडे येतात। पिकलेल्या कणसाच्या फुलांपासून ऊर्ध्वपातन पद्धतीने अर्थात वाफ थंड करून तेल मिळवतात। या तेलातील मुख्य सुगंधी घटक बीटा फिनिल एथिल अल्कोहोलाचा मिथिल इथर असतो। हे सुगंधी तेल चंदन तेलात किंवा द्रव पॅराफिनात मिसळून केवडा अत्तर बनवितात। केवड्याच्या पानांचा उपयोग झोपड्यांची छपरे, चटया, दोर, मॅनिला हॅट, टोपल्या व पिशव्यांसाठी करतात। पाने स्तंभक अर्थात आकुंचन करणारी उग्र व सुवासिक असून अर्बुद, कुष्ठरोग, देवी, उपदंश, खरूज, कोड इत्यादींवर गुणकारी असतात। तेल स्तंभक, उत्तेजक व जंतुनाशक असून डोकेदुखीवर व संधिवातावर उपयुक्त असते। सामान्यतः नद्या, कालवे, तळी व शेती यांच्याकडेने केवड्याची वने वाढवितात। ती जमिनीतील माती एकत्र धरून ठेवत असल्याने मातीची धूप थांबवून पर्यावरण संधारणास उपकारक ठरतात। ही नोंद राजा ढेपे यांनी केली आहे।